हरिः ॐ ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ नमो भगवते रुद्राय। ॐ नमस्ते रुद्रमन्यव उतोत इषवे नमः। नमस्ते अस्तु धन्वने बाहुभ्यामुत ते नमः। यात इषु शिवतमा शिवं बभूव ते धनुः। शिवाशरव्यायातवतयानो रुद्रमृडया याते रुद्र शिवा तनूरघोरा पापकाशिनी तया नस्तनुवाशन्तमया गिरिशन्ताभिचाकशीः यामिषुं गिरिशन्तहस्तेऽभिभर्षस्तवे शिवां गिरित्रतां कुरु माहिगंसिः पुरुषं जगत शिवेन वचसा त्वा गिरिशाच्छा वदामसि यथा नः सर्वमिज्जगदयक्ष्मगं सुमना असत अद्य वोचदधिवक्ता प्रथमो दैव्योऽभिषक अहिगंश सर्वाञ्जम्भयन्तः सर्वाश्रयातु धान्यः असौ यस्ताम्रो अरुणौ तबभ्रुः सुमङ्गलः ये चेमागम् रुद्रा अभितो दिक्षु श्रिता सहस्रशो वैशागम् हेड ईमहे असौ यो वसरपतिनीलग्रीवो विलोहितः उतैनम् गोपा अदृशन्नदृशन्नुदहार्यः उतैनम् विश्वा भूतानि सदृष्टो मृडयाति नः नमो अस्तु नीलग्रीवाय सहस्राक्षाय मीडुषे अथो ये अस्य सत्त्वा नोऽहं तेभ्यो करन्नमः प्रमुञ्च धन्वनस्त्वमुभयोरार्त्नियोर्जाम् याश्च ते हस्त इषवः पराता भगवो वपा अवतत्य धनुस्त्वगम् सहस्राक्षशतेषुधे निशीर्य शल्यानाम् मुखा शिवो नः सुमना भव विज्जम् धनुः कपर्दिनो विशल्यो बाणवागम् उत अनेशन्नस्येषव आभुरस्य निषङ्गतिः याते हेतिर्मीडुष्टमहस्ते बभूवते धनुः तयास्मान् विश्वतस्ममयक्ष्मया परिभुजा नमस्ते अस्त्वायुधायानातताय धृष्णवे उभाभ्यामुतते नमो बाहुभ्याम् तव धन्वने परिते धन्वनो हेतिरस्मान् विणक्तु विश्वतः अथो येषु दिस्तवारे अस्मन्निधेहितम् ॐ नमो हिरण्यबाहवे सेनान्ये दिशाञ्च पतये नमो नमो वृक्षेभ्यो हरिकेशेभ्यः पशूनाम् पतये नमो नमः सस्पिञ्जराय त्विषीमते पथीनाम् पतये नमो नमो बब्लुषाय विव्याधिने नाम्नाम् पतये नमो नमो हरिकेशायोपवीतिने पुष्टानाम् पतये नमो नमो भवस्य हेत्यै जगताम् पतये नमो नमो रुद्रायातताविनेक्षेत्राणाम् पतये नमो नमः सूताया हन्त्याय वनानाम् पतये नमो नमो रोहिताय स्थपतये वृक्षाणाम् पतये नमो नमो मन्त्रिणे वाणिजाय कक्षाणाम् पतये नमो नमो भुवन्तये वारिवस्कृताय औषधीनाम् पतये नमो नम उच्चैर्घोषाया क्रन्दयते पत्तीनाम् पतये नमो नम कृत्स्नवीताय धावते सत्त्वनाम् पतये नमः।
श्रीराम सद्भक्त मिलिंदादानी दिलेल्या स्वामी माधवनाथ यांच्या आठवणी आपण आता सद्भक्त रेवतीताई लिमये यांच्याकडून ऐकूया।
ओम स्वामी माधवनाथाय नमः। ओम स्वामी मकरंदनाथाय नमः। स्वामी माधवनाथांनी त्यांची कर्मभूमी साधनाभूमी आणि कार्यभूमी म्हणून पुण्याची निवड केली. पुण्यात असलेला सुयोग्य परंतु चोखंदळ असा श्रोतृवर्ग बुद्धिजीवी आणि बुद्धिप्रामाण्यवादी जीवनशैलीचा पुण्याच्या संस्कृतीवर सांस्कृतिक वातावरणावर उमटलेला ठसा आणि याबरोबरच असलेलं गुणग्राहकत्व हे सर्व स्वामीजींच्या विचारसरणीला फार मानवणारं होतं. पुण्याकडून त्यांची कसून परीक्षा जरी झाली तरी तिथेच भरघोस असं प्रेम सद्भाव आणि निष्ठावान साधक त्यांना प्राप्त झाले. असं असूनही स्वामीजी प्रचलित अर्थाने पुणेरी नव्हते. ते अवघ्या मराठी प्रांतावर प्रेम करत होते. नागपूरपासून पणजीपर्यंत त्यांचे अनुग्रही पसरलेले होते. मुंबई कोल्हापूर रत्नागिरी बारामती अशा अनेक ठिकाणी त्यांनी दौरे केले. गावोगाव फिरून परमार्थ सांगण्याकडे त्यांची प्रवृत्ती नव्हती. तरी सुद्धा एका संयमित स्वरूपात त्यांनी काही ठिकाणी आनंद यात्रा काढल्या. त्यांचा जीव बसला होता तो म्हणजे नागपूर आणि बारामती या शहरांवर. नागपूरकरांचा भरभरून वाहणारा भोळा भाव आणि बारामतीकरांचा आवेगाने दाटून येणारा रांगडा भाव यांच्या प्रेमात शब्दशः स्वामीजी गुंतून गेले होते. आपल्या वयाची आणि शरीर प्रकृतीची किंचितही पर्वा न करता या दोन्ही शहरांमध्ये त्यांनी आनंद यात्रा काढल्या. बारामती पुणे अंतर 100 किलोमीटर असल्यामुळे मोठ्या संख्येने साधकांना ते आनंद यात्रेत सहभागी करून घेत असत. 83 सालच्या बारामती आनंद यात्रेतला एक प्रसंग आठवतो. बारामतीपासून जवळच असलेल्या काटेवाडी या गावामध्ये स्वामीजींचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमासोबतच जवळच्या शेतामध्ये हुरडा खाण्यासाठी स्वामीजींना आणि त्यांच्या बरोबर आलेल्या पुण्याच्या साधकांना आमंत्रण होतं. माझ्या आठवणीप्रमाणे प्राचार्य शिवाजीराव भोसले हे सुद्धा या हुरडा उत्सवात सहभागी झाले होते. पुण्यातले साधक हे खासगी बसेसमधून आले असल्यामुळे त्याच बसेसमधून त्या शेतावर जाण्याचं त्यांचं ठरलं. आमच्या बसमध्ये बहुतेक युवा केंद्रातील साधक साधिकांचा भरणा होता. स्वाभाविकपणे अभंग भजन नामसंकीर्तन असा मोठाच आध्यात्मिक दंगा त्या बसमध्ये सुरू होता. शेतांच्या बांधालगतच्या अरुंद वाटांवरून आमच्या बसेस मार्गक्रमण करत होत्या. हुरड्याचा कार्यक्रम ठरलेल्या शेतावर पोहोचल्या. स्वामीजींना नेणारी सप्रेकाकांची मोटार आधीच पोहोचली होती. प्राचार्य शिवाजीराव भोसले हे सुद्धा दुसऱ्या मोटारीतून तेथे आलेले होते. स्वामीजी सरलाताई प्राचार्य हबप गणपतबुवा काळे सरलताई बाबर अशा मंडळींसाठी एका डेरेदार वृक्षाखाली आसनं घालून व्यवस्था केलेली होती. त्यांच्या अवतीभोवती वानरसेनेसारखे आम्ही घोळका करून बसलो होतो. त्या शिवाराचं भाग्यच उदयाला आलं होतं असं म्हणावं लागेल. शेतातल्या गड्यांनी कोळा हुरडा फुफाट्यावर भाजून आम्हा सर्वांना भरपूर खाऊ घातला. त्याबरोबरच गुळदाण्याची चटणी भुईमगाच्या भाजलेल्या शेंगा असा गावरान मेवा म्हणजे शहरी पुणेकरांसाठी मेजवानीच ठरली. स्वामीजी प्रसन्नपणे त्या वृक्षाच्या छायेत बसून सर्वांसमवेत हुरडा कार्यक्रमात सहभागी झाले. हुरडा खाण्यावरून चेष्टा मस्करीही सुरू होती. ताराताई कशी बाजीरावांप्रमाणे घोड्यावर बसून जाता जाता हुरडा हातावर चोळून खाऊ शकते वगैरे कल्पना सांगून स्वामीजी सर्वांचे हसून हसून पुरेवाट करत होते. हुरडा कार्यक्रम झाल्यावर सर्वांचा निरोप घेऊन स्वामीजी सरलाताई निघाले. त्यांच्या गाड्यांपुढे पुढे गेल्यावर आमच्या बसेस भरून आम्ही पुन्हा बारामतीकडे निघालो. संध्याकाळ होत आली होती. आमच्या बसमध्ये भजनांचा कल्लोळ उडाला होता. ट्रॅक्टरच्या वाहतुकीने तयार झालेल्या अरुंद अर्ध्या कच्च्या अशा वाटांवरून बसचालक सीताफीने आम्हाला घेऊन जात होता. आमचा भजनानंद शिगेला पोहोचला असतानाच अचानक एका वळणावर शेतालगतच्या पाण्याच्या पाटात आमची बस कलंडली. भजनात मग्न झालेले साधक एकमेकांच्या अंगावर धडपडले. एकच घबराट गाडीत उडाली. आमच्या पुढची बस ताबडतोब थांबली. किंचित कलती होऊन आमची बस शेताच्या बांधामुळे अडवली गेली होती. आणि तशी स्थिर होऊन थांबली होती. बऱ्याच साधिका या अचानक घडलेल्या घटनेने घाबरून गेल्या. मकरंद विजय त्यांना सर्वांना शांत राहण्यासाठी सांगत होते. घाबरण्यासारखं काही विशेष नाही, आपण सावकाश बसमधून खाली उतरूयात असं सांगून एक एक करून सर्वजण बसमधून खाली उतरले. बस ड्रायव्हरच्या बाजूने चांगलीच कलंडलेली होती. आता काय करायचा हा मोठा प्रश्न होता. त्यावेळेस मोबाईल फोन वगैरेची काही सोय नसल्यामुळे कुणाला कळवून मदतीला बोलावणंही शक्य नव्हतं. दोन्ही बसचे ड्रायव्हर एकूण परिस्थितीचा अंदाज घेत होते. त्यांच्यावर अनेक सूचनांचा टीका टिप्पण्यांचा भडीमार आता होऊ लागला होता. तेव्हा ते म्हणाले, तुम्ही गप्प बसाल तर काही मार्ग निघू शकतो. आम्ही सर्व मुलांनी त्यांना लागेल ती मदत करायचं ठरवलं. बसचं पुढचं एक चाक खड्ड्यात उतरून हवेत तरंगत होतं. त्या चाकाखाली मोठमोठे दगड घालून ते चाक त्या दगडांवर स्थिर करण्याचा प्रयत्न चालू होता. बऱ्याच झडपडीनंतर दगडांचा एक भक्कम आधार त्या चाकाखाली तयार झाला. ड्रायव्हरने बसचं इंजिन सुरू करून वेगाने त्या दगडांच्या आधारावरून बस पुढे घेतली आणि क्षणात बसची सर्व सहाही चाकं रस्त्यावर निघाली. सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. त्वरित गाड्या भरून आम्ही बारामतीकडे निघालो. या प्रकारात साधारणपणे एक तास गेला होता. आता स्वामींना काय वाटत असेल याची सर्वांना धाकधूक वाटत होती. आम्ही ठरलेल्या वेळेच्या बऱ्याच उशिरा जैन धर्मशाळेतील मुक्कामी पोहोचलो. स्वामी शेजारीच असलेल्या रमेशभाई खत्रींच्या घरात उतरले होते. ते सारखे गाड्यांच्या काही वार्ता येते का याची वाट पाहत होते. दोन्ही बसेस सुखरूप पोहोचल्याचं कळल्यावर त्यांना हायसं वाटलं. रात्रीच्या भोजनाआधी आम्ही सर्वजण सायंकाळच्या प्रार्थनेला एकत्र जमलो. प्रार्थना आरत्या झाल्यावर स्वामीजींनी झालेल्या प्रसंगाची व्यवस्थित माहिती घेतली. त्यांचा चेहरा अतिशय गंभीर आणि जरासा व्यथित झाल्यासारखा होता. ते म्हणाले, आज एका विचित्र प्रसंगातून आपण थोडक्यात बचावलो आहोत. भगवंतांनीच ती बस गंभीर अपघात होण्यापासून वाचवली. स्वामीजींच्या स्वरात कातरता होती. एक प्रकारे त्या संपूर्ण आनंद यात्रेचं उत्तरदायित्व हे आपल्यावरच आहे अशी त्यांची पक्की जाणीव होती. आणि ते खरंही होतं. स्वामीजी हे कुठलीही जबाबदारी झटकून टाकणाऱ्यांपैकी नव्हते. ते पुढे म्हणाले, अशा अवघड जागी मोठमोठ्या बसेस घेऊन जाणं हे सुद्धा अयोग्यच आहे. मला ही निश्चित माहिती नव्हती, अन्यथा आपण हा कार्यक्रमच ठरवला नसता. इथल्या मंडळींनी फार प्रेमाने आणि बरेच कष्ट करून हा कार्यक्रम आखला होता. स्वामीजींची मुद्रा अजूनही गंभीरच होती. त्यांचं हृदय आमच्या सर्वांच्या काळजीनं पिवटून निघालं होतं. ते काही न बोलता तसेच शांत बसून होते. आतापर्यंत आम्हा मुलांना झाल्या घटनेचं खूपच गांभीर्य जाणवलं नव्हतं, पण स्वामीजींचा चेहरा बघून आम्ही सर्वजण आता चपापलो होतो. स्वामीजी स्वतःशीच हरी हरी, ज्ञानोबा, माऊली, स्वामीजी असं म्हणत होते. जणू काही माऊलींची कृपा आठवत होते. मग ते आम्हाला म्हणाले, माझ्या समजुतीप्रमाणे आजच्या या संकटातून माऊलींनीच आपल्याला वाचवलं. तुमच्या गाडीला जर मोठा अपघात झाला असता तर मला फार यातना झाल्या असत्या. शुद्ध परमार्थाची साधना करणाऱ्या इतक्या जणांचा जीव धोक्यात गेलेला पाहून भगवंतांनीच धाव घेतली. काहीस स्वगत काहीस प्रगट असा त्यांचा संवाद चालू होता. त्यांच्या शब्दाशब्दातून त्यांची व्याकुळता व्यक्त होत होती. अखेरीस ते म्हणाले, परमार्थाची चिंता भगवंतालाच होती. भक्ताला भगवंत तारल्याखेरीज राहत नाही. स्वामीजींनी पुंडलिक वरदाचा गजर केला. आम्ही सर्वजण जड पावलांनी आमच्या मुक्कामाकडे परतलो. स्वामीजींच्या हृदयात साधकांबद्दल वसत असलेला जिव्हाळा, त्यांच्यात असलेल्या जबाबदारीची भावना आणि माऊलींविषयी आणि भगवंताबद्दल असलेले शरणागत भाव यांचा आगळा वेगळा प्रत्यय या घटनेतून आम्हाला आला. श्रीकृष्णार्पण मस्त.
प्रणव अभंगवान हरी हरी। साक्षीभूत असे सारथी सर्वांचा साक्षीभूत असे संकटी सायासे संकटी सायासे गजेंद्रासी गजेंद्रासी रक्षी गणिका उद्धरी भिल्लिणी से करी फळे भक्षी भिल्लिणी से करी फळे भक्षी भक्षी सुदाम्याचे पोहे मुष्टी भरी भक्षी सुदाम्याचे पोहे मुष्टी भरी नामा म्हणे नामा म्हणे हरी गोडमानी पंढरीचा देव पंढरीचा देव पंढरीचा देव बहुत कोवळा सगुण सावळा सगुण सावळा सारथी हा सगुण सावळा सारथी हा सगुण सावळा सारथी हा।
वा आपल्या मार्च 15 मधील गुरुवारच्या सत्संगात आपण एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणालात की ध्यानातून मिळणारा आनंद हा कॉफीच्या बिया चघळताना मेंढ्यांना जो आनंद झाला त्याप्रमाणे नसतो. हे एकंदर उत्तरच खूप दिशा देणारे आहे. त्यापुढे जे आपण म्हणालात की आत्मज्ञान हे निश्चयात्मक असते ते अनुभवात्मक नसते हे वाक्य खूपच जागे करणारे आहे. आतापर्यंत माझ्या मनात ध्यानामध्ये मन शांत झाल्यावर पुढे काय होईल हा प्रश्न किंवा उत्सुकता कायम होती. ध्यानात खूप शांतीचा अनुभव आला तरी आता यापुढे काय हा प्रश्न कायम असायचा. ध्यानामध्ये कित्येकदा शांतीचा समाधानाचा अनुभव येऊन देखील उन्मनीच्या आकर्षणातून कितीही प्रयत्न केला तरी पूर्णपणे बाहेर पडता येत नव्हते. पण आपल्या उत्तरातील निश्चयात्मक हा शब्द माझ्यासाठी परवलीचा बनला आहे. ध्यानाच्या वाटेवर चालताना मन शांत झाल्यावर मनाची अमनावस्था अधिक कंसात काही अज्ञात अनुभव अधिक सद्गुरु कृपा बरोबर आत्मबोध असे समीकरण आतापर्यंत डोक्यात घोळत होते. तो गोंधळ आता दूर झाला आहे. आता ते गुरुवाक्याने संकल्प अधिक तीव्र साक्षित्वाने अमनावस्था अधिक सद्गुरु कृपा बरोबर निश्चयात्मक आत्मबोध असे उलगडले आहे. त्यामुळे मोठ्या निश्चिंत मनाने ध्यान होते आहे. तसेच ध्यानाव्यतिरिक्त उगीचच काही हल्ले गरगरले तर आपल्याला काही अनुभव येतो आहे का असे उगीचच वाटायचे. त्यामुळे निश्चयात्मक हा कस आता आपोआप लावला जात आहे. अनुभवापेक्षा मी देह मन बुद्धी नसून सच्चित आनंद शांत स्वरूप आत्मा आहे त्याचा निश्चय होत आहे. त्याचा निश्चय किती होत आहे याकडे लक्ष दिले जात आहे. हे आपल्याशी मोकळेपणाने मांडावेसे वाटले. तसेच यात अजून काय सुधारणा करू कृपया मार्गदर्शन करावे ही आपल्या चरणी प्रार्थना. मला तुम्हाला जे सांगायचं आहे ते सगळं या निवेदनामध्ये आलेलं आहे असं मी समजतो. ध्यानातून मिळणारा आनंद हा कशाचा तरी धक्का बसल्यामुळे जो आनंद आहे तसा आनंद नसतो. कुठली तरी घटना घडली आणि मनाला धक्का बसला. मुलगा पास झाला आणि मनाला धक्का बसला आनंद झाला. विनोबा म्हणतात की तंबाखू जाळली आणि ओढली मनाला धक्का बसला आनंद झाला. अशा प्रकारचा धक्क्याचा जो आनंद आहे हा आनंद निराळा आणि ध्यानाचा आनंद निराळा. जे तेव्हा उत्तर दिलं असेल कॉफीच्या बिया चघळताना मेंढ्यांना जो आनंद झाला कॉफीचा शोध प्रथम ज्या ठिकाणी लागला त्या ठिकाणची ही घटना आहे. त्या विशिष्ट झुडपातून जाताना त्याच्या आधी जगाला कॉफी माहीत नव्हती. पण तिथून जाताना त्या झुडपात काही चरून पुढे गेलेल्या मेंढ्या आनंदाने उड्या मारतायत असं लक्षात आलं. त्या मेंढपाळाच्या आणि असं दोनदा तीनदा जेव्हा झालं तेव्हा त्यांनी पाहिलं की त्या झुडपामध्ये काही बिया आहेत. त्यांनी त्या बिया खाऊन पाहिल्या वेगवेगळा प्रयोग केला आणि त्यालाही बरं वाटलं. आणि मग त्यांनी गावकऱ्यांना सांगितलं आणि कॉफी मिळाली. ज्यांनी तुमच्या नर्व्हस सिस्टीमवर एक प्रकारचा आघात होतो आणि तुम्हाला बरं वाटतं असं कॉफीचं सुख आहे. चांगल्या बातमीमुळं किंवा चांगल्या घटनेमुळं देखील तुमच्या शरीराच्या अंतर्गत तशीच एक घटना घडते आणि सुख वाटतं, आनंद वाटतो. आत्मज्ञान हे निश्चयात्मक असते, ते अनुभवात्मक नसते असं तेव्हा मी म्हटलं असेन. आणि ते असं म्हणतात की हे वाक्य खूपच जागं करणारं आहे. हे जे निश्चयात्मक आणि अनुभवात्मक हे जे दोन शब्द आहेत, हे दोन शब्द त्याच्यातला अनुभवात्मक हा शब्द साधकाच्या भोवती फार रिंगण धरून नाचतो की जो नको आहे. व्यक्तीला जगताचा अनुभव इंद्रियांच्या सहाय्याने होतो, मनाच्या सहाय्याने होतो, त्यामुळे परमात्म्याचा अनुभव देखील इंद्रियांना जाणवण्यासारखा किंवा मनाला समजण्यासारखा असावा अशी फार इच्छा असते, त्यालाच अनुभव असं म्हणतात. इंद्रियांना जे समजलं ते हवं असं वाटत राहतं. म्हणून कितीतरी ध्यानाला बसणाऱ्या मंडळींना किंवा नाम घेणाऱ्याही मंडळींना काहीतरी अनुभव यावा असं वाटत असतं. काहीतरी अनुभव यावा. इतकी वर्ष ध्यानाला आपण बसतो आहोत आणि पुस्तकं तर ग्रंथ तर उपलब्ध आहेतच अनुभवाचे. सिंदबादच्या सात सफरी तशा प्रकारच्या या परमार्थिक सफरींचे अनुभवाचे ग्रंथ देखील उपलब्ध आहेत. असं असल्यामुळं अनुभवाचं फार आकर्षण असतं. परमात्मा हा अनुभवाच्या पलीकडचा असतो. खरं म्हणजे शास्त्रांनी ते सांगितलेलं आहे. गांधीजींचा आणि विनोबाजींचा एक संवाद मी तुम्हाला सांगतो. एकदा विनोबाजींना गांधीजी असं म्हणाले की मला जो आतला आवाज ऐकू येतो त्याबद्दल आपल्याला काय वाटतं असं महात्माजी विनोबांना म्हणाले. तेव्हा विनोबा असं म्हणाले की मला त्याच्याविषयी काही माहिती नाही, आपल्याला ते काय होतं खरंच. तेव्हा महात्माजी म्हणाले की आतून स्पष्ट ऐकू येतं, आतून कोणीतरी मला सांगतंय असं वाटतं. त्याला मी आत्म्याचा आवाज म्हणतो. हे सगळं बरोबर आहे ना असं महात्माजी जेव्हा विनोबांना म्हणाले तेव्हा विनोबा असं म्हणाले की आत्मा तर इंद्रियरहित, अकर्ता, अभोक्ता असा शास्त्रांनी सांगितलेला आहे, त्यामुळे त्याचा आवाज संभवतो असं मला तरी वाटत नाही असं विनोबा म्हणाले. त्याच्यावर गांधीजी असं म्हणाले पण मला तर स्पष्ट ऐकू येतं. विनोबा असं म्हणाले की ती मनाची गोष्ट असावी. गांधीजी म्हणाले मला तसं वाटत नाही, मला तो आत्म्याचाच आवाज वाटतो. त्याच्यावर विनोबा काहीच बोलले नाहीत. मग विनोबांनी गांधीजींना विचारलं की तुम्हाला जर आत्म्याचा आवाज ऐकू येत असेल तर तो आणखी कोणाला ऐकू यायला पाहिजे, तो मला ऐकू येईल का? त्याच्यावर महात्माजी म्हणाले येऊ शकेल, कशाने येईल? महात्माजी म्हणाले की शरीर शुद्धी आणि चित्तशुद्धी झाल्यावर तो येऊ शकेल असं मला वाटतं, त्याच्यासाठी मी काय करायला पाहिजे? विनोबा म्हणाले. त्याच्यावर महात्माजी म्हणाले की उपवास करायला पाहिजे. मी किती दिवस उपवास केला म्हणजे मला तो आवाज ऐकू येईल? तेव्हा महात्माजी जरा गोंधळात पडले. ते म्हणाले की माझी अशी कल्पना आहे की मी 7 दिवस उपवास केल्यामुळे मला हा आवाज ऐकू आला. आणि एवढाच संवाद आहे. आत्म्याचा आवाज ऐकू येणं हा जो गांधीजींचा अनुभव होता तो अंतर्मनाचा खेळ होता. एका शुद्ध अंतर्मनातून, शुद्ध अंतर्मनातून ती घटना घडत होती. मोठ्या मोठ्या मंडळींना देखील विशिष्ट वेळेला आपण काय निर्णय घ्यायला पाहिजे हे आतून कोणीतरी सांगावं असं वाटतं की जे होणार नसतं. याबाबत फार क्लॅरिटी असणं गरजेचं आहे. जे होणार नसतं भगवंतांनी तुम्हाला जी शक्ती बुद्धी दिलेली आहे ती जी आणि ज्या प्रमाणात शुद्ध अशुद्ध असेल त्याप्रमाणे तुमचा निर्णय घडतो. तुम्ही परमात्म्याशी किंवा विराटाशी तादात्म्य जेव्हा पावता तेव्हा खरी उत्तरं तुमच्या बुद्धीला समजतात देखील, पण ती बुद्धीची करामत असते, आत्म्याचा हात त्याच्यात काही नसतो. याच्या उलट आत्मज्ञान हे निश्चयात्मकच असतं. साधू वस्तू होऊन ठेला, संशय ब्रह्मांडा बाहेरी गेला, निश्चय चळेना ऐसा झाला या नाव सिद्ध, असं समर्थ म्हणतात. साधकासी संदेह वृत्ती, जोपर्यंत साधक आहे तोपर्यंत काही एक संदेह असतो, पुढे होतसे निवृत्ती म्हणजे निश्चयात्मक असा भाव पक्का झाल्यावर या संदेहाची निवृत्ती होते, तोपर्यंत नाही. आणि हा निश्चयात्मक भाव व्हायला फार वेळ लागतो. सेल्फ डाऊट म्हणून एक गोष्ट असते, ती निश्चयात्मक भाव होऊ देत नाही. यांनी म्हटले की काही वेळेला चांगल्या ध्यानाचा, कित्येकदा शांतीचा, समाधानाचा अनुभव येऊन देखील त्याला महत्व न वाटता इंद्रियांना काहीतरी समजावं असं वाटत राहतं की जे होणार नसतं. त्यांनी अजून एक खूप चांगलं म्हटलंय की असा शांतीचा, समाधानाचा, मन थांबल्याचा, निर्वृत्तिक झाल्याचा, निर्वृत्तिकतेमध्ये काही काळ गेल्याचा म्हणून सुख समाधान मिळाल्याचा किंवा सुखरूप आपण आहोत असं असण्याचा असा प्रत्यय येऊन देखील उन्मनीच्या आकर्षणातून कितीही प्रयत्न केला तरी पूर्णपणे बाहेर पडता येत नव्हते. हे जे उन्मनीचं आकर्षण आहे, ही उन्मनी म्हणजे शांती, निर्वृत्तिक शांती म्हणजे उन्मनी. उन्मनीत देखील काही अनुभव नाहीये आणि ही शांती आहे तेव्हा त्याच्या जवळच उन्मनी आहे हे समजून घेणं खरं गरजेचं आहे. स्वामीजींच्या लीलाचरित्रामध्ये या उन्मनीचं तंत्र सुरू झालं 1980 साली. तुम्ही जर स्वरूपानंदांचं वाङ्मय वाचाल, स्वरूपानंदांच्या अवतीभोवतीचे लोक, त्यांच्या आठवणी काय ज्या असतील त्या, त्याच्यातही पारमार्थिक व्यक्तींच्या तर उन्मनी हा शब्द सापडणार नाही. तुम्ही गणेशनाथांच्या जर प्राप्त झाले अनुभव कोणाचे तर उन्मनी हा शब्द सापडणार नाही. त्याच्याही आधी गेलात हा विशेष वापरलेला सापडणार नाही. स्वामीजींच्या अवतीभोवती तसा तो उन्मनीचा अनुभव घेणारे साधक निर्माण झाले. म्हणजे काय झालं, मला काय झालं ते मी सांगतो, इतरांचं मला माहीत नाही. उठावसं वाटतंय पण उठणं शक्य नाही इतकं मन आत रमलेलं आहे. बाहेरचे आवाज ऐकू येत आहेत पण त्याच्या संदर्भात विचार उठत नाहीये. मधून अधून स्वैर थोडे विचार येत आहेत त्या स्थितीमध्ये देखील, पण ते आपोआप नाहीसे होत आहेत आणि विचाररहित अशी दीर्घ स्थिती मधून अधून प्राप्त होतीये. त्या स्थितीत ही थोडं पुढे जाऊन आपण आत्मरूप आहोत असा एखादा विचार तरंग उठतोय आणि तोही नाहीसा होतोय. आणि केवळ आहोत, किंचित देहाचं विस्मरण आहे की काय असं वाटतंय पण पूर्ण विस्मरण झालेलं नाहीये. अशा प्रकारची ती अवस्था मला माहीत असलेली आहे. याच्यामध्ये बाहेरून पाहत असताना त्याला जगताचं जणू भान नाही असं वाटतं, त्याला भान असतं. जगताचं भान जणू याचं हरपलेलं आहे असं वाटेल, इतका तो हाक मारली तरी उठत नाही अशी परिस्थिती त्याची होते. कारण हाक मारल्यानंतर आतून प्रतिसाद देणारा आहे तो एका ठिकाणी जाऊन थांबलाय. आता तो त्याच्या विचारांनाही प्रतिसाद देत नाही, बाहेरच्या घटनांनाही प्रतिसाद देत नाही, म्हणजे त्याला द्यावासा वाटत नाही. ही जी स्थिती आहे ही स्थिती मधून अधून आत्ता देखील इथं असणाऱ्या कित्येकांना लाभते हे मला माहीत आहे. मी हा शब्द वापरणं जाणीवपूर्वक बंद केलेलं आहे, टाळलेलं आहे. ही जी स्थिती होती या स्थितीला उन्मनी असं किंवा ट्रान्स असं म्हटलं गेलं. ट्रान्स असा त्यांचा शब्द होता स्वामीजींचा, म्हणजे आपण जितके जागे आता आहोत आणि लगेच प्रतिसाद देतो त्याच्याऐवजी आपण दुसरीकडेच आहोत, त्यामुळं जागेपणी जो प्रतिसाद आहे तो प्रतिसाद नाहीये. म्हणून त्याला ट्रान्स, इथून आणि कुठेतरी जाणं असं जसं असावं तशी ती घटना होती. या घटनेचं खूप कौतुक झालं. अशा प्रकारच्या उन्मनी स्थितीमध्ये गेलेली जी मंडळी आहेत त्यांना उन्मनी स्थितीमध्ये 80 साली अनुभव यायला सुरुवात झाल्यावर आता 35-35 वर्ष लोटलेली आहेत. परमार्थाची वाटचाल ही निश्चयात्मक पद्धतीनेच व्हायला पाहिजे. एखादा अनुभव जरी आला तेव्हा तरी तो हातातून निसटू शकतो याची जाणीव ठेवून कायम शुद्ध परमार्थाच्या मार्गावरून शुद्ध कल्पना धरून संतांच्या सद्गुरूंच्या सहवासातून सातत्याने चालणं घडलं पाहिजे. असं जर असेल तरच हे अनुभव निश्चयात्मक बोध देऊ शकतात, नाहीतर तेव्हा काहीतरी होत होतं इथंच गोष्ट थांबते. स्वामीजींनी देखील साधारणपणाने 1985-86 नंतर ट्रान्स हा शब्द वापरणं बंद केलं तशा तऱ्हेने, कारण काळ निघून जायला लागल्यानंतर समोर ट्रान्समध्ये गेलेल्या व्यक्तीची परीक्षाच आहे. आता तो संतत्वाच्या पायऱ्या चढणं गरजेचं आहे, पण तो प्रकृतीवरच आहे. परमार्थाखेरीज अन्य कितीतरी गोष्टी चालू आहेत. कित्येकांच्या जीवनातला परमार्थ बंद पडला, स्वामीजींकडे येणं बंद पडलं. असं असल्यामुळे हा शब्द वापरला जात नाहीये. तेही तेच वापरत नव्हते, पण त्यांच्या आठवणीत मात्र, त्यांच्या आठवणी जेव्हा सांगितल्या जातात तेव्हा मात्र हे एक अद्भुत सत्र सुरू झालं अशा प्रकारची खरंच झालेलं होतं, खरंच तसं होतं. त्याच्यात काही चूक नाहीये. नंतर ज्यांच्या बाबत तसं झालं त्यांनी आपली प्रगती करून घेण्याची गरज आहे. म्हणून कधी कधी स्वामीजी म्हणायचे की ही समाधी वगैरे नाही, हे भावामुळे प्राप्त झालेली स्थिती आहे. विशिष्ट भाव घनीभूत झाला सद्गुरूंबद्दल की मग ही स्थिती प्राप्त होते. आता तशा प्रकारची अनेक मंडळी, पण मी त्यांना म्हणत नाही तुमची ही उन्मनी आहे, स्वामीजींनीच म्हणणं बंद केलेलं होतं, त्याला पुढे चालू द्यावं. तो कसा चालतोय त्याचा जो एंड रिझल्ट आहे तिथपर्यंत त्याला चालू द्यावं. आधीच कौतुक केल्यामुळे काय होईल सांगता येत नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे उन्मनीचं जे आकर्षण आहे ते आकर्षण आपला हा जो छोटा स्वामी माधवनाथांकडे येणारा परिवार आहे, त्या परिवारामध्ये स्वामीजींच्या विशिष्ट चरित्रातून हे आकर्षण निर्माण झालं. आणि ते खरं होतं, तेव्हा स्वामीजींच्या व्यक्तिमत्वातून शक्तीचं संक्रमण होत होतं, पण ते आजही होत आहे. पण त्याला तो शब्द वापरला जात नाहीये. अशा करता की चालणाऱ्याला आपल्याला काही मिळालं असं वाटायला लागलं की आपण कोणी विशेष आहोत असंही वाटायची शक्यता असते. त्याची प्रगती खुंटते, तो थांबण्याची शक्यता असते. त्यामुळे हे उन्मनीच्या आकर्षणातून कितीही प्रयत्न केला तरी पूर्णपणाने बाहेर पडता येत नव्हते. पण आपल्या उत्तरातील निश्चयात्मक हा शब्द माझ्यासाठी परवलीचा बनला आहे. खरंच कोणीतरी मला हे लिहून देईल असं मला वाटलं नव्हतं. मी हेच सांगायचा प्रयत्न करत होतो. माझ्या स्वतःच्या बाबतीत काय घडलं ते मी तुम्हाला सांगतो. मी उन्मनी अवस्थेचा अनुभव स्वामीजींकडे, आता तो शब्द मी वापरतो, घेतला. तसाही त्या साधक विश्वात उन्मनी अवस्थेत स्वामीजींनी सांगितलं, ते सांगायचे की हा ट्रान्समध्ये गेला, असा गेलेला मी चौथी व्यक्ती होतो. पहिली आपल्याकडे येणारी कांचन शेठ होती, दुसरी चिन्मयी भवाळकर होती संजीवनी, तिसऱ्या सरल बाबर होत्या आणि चौथा मी होतो. माझ्यानंतर अनेक एवढंच नाही तर मला त्या काळात देहरहिततेचा देखील अनुभव आला, निर्विकल्प ध्यानाचाही अनुभव आला. देहाची भावना किंचित राहते असं मी आधी म्हटलं ती माझ्याबाबत पूर्ण गेल्याचंही मला माहिती आहे. एवढं सगळं होत असताना मी पाहत होतो ऑफिसमध्ये वगैरे, माझं वागणं हळूहळू वर्तनामध्ये बदल होत होता. स्वामीजींच्या प्रवचनांमुळे जाणीवपूर्वक मी ते करायचा प्रयत्न करत होतो. मी समाधानी वृत्ती ठेवण्याचा प्रयत्न करत होतो. काही हवं ही गोष्ट बाजूला टाकण्याचा प्रयत्न करत होतो. अमुक हवं असं जीवनात नको असं करण्याचा प्रयत्न करत होतो. हा प्रयत्न इतक्या टोकाचा होता की आम्ही 1977 सालापासून ते 87 सालापर्यंत घरात, तुम्हाला आश्चर्य वाटेल, आंबे देखील विकत आणले नव्हते. आपण सर्वांपासून दूर राहायचं. माझ्या वडिलांचा याला पूर्ण पाठिंबा होता. साधकाचं खरं जीवन जगायचं असं ठरवलेलं होतं. कुठलीही हॉटेल्स माहीत नव्हती. साधा राहत होतो. असं सगळं चालू असताना माझं एक लग्न ठरलं, मोडलं, आणि त्यामुळं माझा जो आत अपमान झाल्याची मला भावना निर्माण झाली, तेव्हा मला असं जाणवलं की ही उन्मनी आपल्याला जी लाभली आहे त्या उन्मनीचा काहीच परिणाम आपल्यावर कसा झाला नाही. उन्मनी म्हणजे ज्ञानाच्या जवळ जर आपण गेलो असू तर या गोष्टींनी इतकं दुखावलंय पण आपल्याला का आलं, याचा अर्थ आपल्या ज्ञानात कमतरता आहे, आपल्या ध्यानात कमतरता आहे. ती कमतरता निश्चयाची आहे असं माझ्या लक्षात आलं. ध्यान चांगलं लागत होतं पण निश्चयात्मक ज्ञान आपलं कमी आहे असं माझ्या लक्षात आलं. हे निश्चयात्मक ज्ञान वाढणं गरजेचं आहे. अजून देह मी अशा प्रकारचा चांगलाच संदेह आहे, आत्मा आपण असण्याबद्दल नक्की संदेह आहे. अगदी रोज ध्यान करत असू आणि आठवड्यातून तीनदा किंवा चारदा चांगलं ध्यान लागत असेल तरीही देहबुद्धी फार खोल असते, त्याची पाळमुळं याच नव्हे तर मागच्या अनेक जन्मांपर्यंत त्याची पाळमुळं खोल गेलेली असतात. असं असल्यामुळं हे आहे, स्वामीजींची प्रवचनं अधिक लक्षपूर्वक ऐकायला लागलो. आणि मनाची अमनावस्था अधिक, काही अज्ञात अनुभव जसे उन्मनीसारखे, म्हणून आपलं चांगलं चाललंय असं मला वाटत होतं. अधिक सद्गुरु कृपा ती होतीच असं आत्मज्ञानाचं स्वरूप असावं हे समीकरण खरंच माझ्याही बाबतीत माझ्या डोक्यातून पूर्ण दूर झालं. आणि मग यांनी जे समीकरण मांडले तसंच गुरुवाक्यांनी संकल्प तीव्र साक्षीत्व किंवा साक्षीत्वाच्या चांगल्या अभ्यासानी वृत्तीरहित स्थिती याच्यामध्ये मी अधिक एक भर घालीन. ही जी वृत्तीरहित स्थिती आहे ही वृत्तीरहितता म्हणजे सर्व काही नाही. साक्षीत्व हीच मुळात वृत्ती आहे. साक्षीत्वाची वृत्ती धारण केल्यामुळं समोर वृत्ती नाही असं वाटतं, तेव्हा आपण एक वृत्ती धरून ठेवलेली असते. म्हणून वृत्तीरहित स्थिती धारण करणारा साक्षीत्व धारण करून असतो, साक्षीत्वानी त्याला समोर वृत्तीरहितता आहे असं वाटत असतं. ती खरी असते पण त्यांनी साक्षीत्वाचा विचार पक्का धरून ठेवलेला असतो. दीर्घकाळ जर विचाररहितता असेल तर साक्षीवृत्ती गळून पडते. म्हणून अधिक साक्षी ही संपणं आणि केवळ जाणीव, केवळ चैतन्यात्मक जाणीव शिल्लक राहणं ती सुखमय असते, ती शांत स्वरूप असते. आणि याच्याबरोबर अधिक सद्गुरु कृपा, सद्गुरु कृपेनीच हे होतं. म्हणून या समीकरणामध्ये अजून एक अधिक घालून मी तेवढी भर घालेन. सद्गुरु कृपा ही आहेच, ती प्रत्येक टप्प्यावरच काम करते. गुरुवाक्याच्या संकल्पामध्येही सद्गुरु कृपा आहे. साक्षीत्व राखणं या विचारामध्ये देखील सद्गुरु कृपाच आहे. साक्षीत्वानी येणाऱ्या अमन अवस्थेमध्ये देखील सद्गुरु कृपाच आहे. आणि हे साक्षीत्व स्वभावानी नाहीसं होणं, संपणं आणि आत्मबोध उजळणं हेही सद्गुरु कृपेमुळेच घडतं. हे ध्यानाचं वर्णन झालं. त्या अशा ध्यानातून उठल्यानंतर अहम आत्मा हे कधीची विसरो नये असं समर्थ म्हणतात, तो अहम आत्मा हा भाव अतिशय तीव्रतेने किंवा आपण देहरहित सच्चिदानंद आहोत असा भाव ध्यानानंतर काही काळ टिकून राहणं, हा बळजबरीने धरलेला भाव नाहीये. मी आता तेच सांगतोय की ध्यान झाल्यानंतर बळजबरीने धरावा लागतो पण त्याचा फारसा उपयोग होत नाही. पण अशा ध्यानानंतर सहज तसा भाव निर्माण होतो. कोणाकोणाचा 5-10 मिनिटं टिकतो म्हणजे ही मोठी गोष्ट आहे. ध्यानातून उठल्यानंतर 5-10 मिनिटं आपण देह मन बुद्धी नसून आपण शुद्ध स्वरूप आत्मा आहोत असा भाव निर्माण होणं, आणि असा भाव निर्माण झाल्यानंतर तो दिवसात मधून अधून आपला आपण निर्माण होणं, सहज आठवणं, हे जेव्हा सहज तुमच्या जीवनात येतं तेव्हा ती गुरुकृपाच समजायची. असा मधून अधून भाव जेव्हा जागृत व्हायला लागतो, उदित व्हायला लागतो आणि टिकायला लागतो थोडा थोडा वेळ, ध्यानातला हा आपण आत्मरूप आहोत हा भाव पुढे पुढे डायल्यूट होत जातो, कमी कमी होत जातो. आणि कमी कमी होत नाहीसा होऊन स्वामीजी म्हणायचे, तू कोण मी कोण इथपर्यंत येतो. सकाळी उत्तम ध्यान केलेला संध्याकाळी पूर्ण देह बुद्धीवर असतो, अपमानाने चिडून उठतो, मान हवा वाटायला लागतो, असं त्याचं घडतं. पण ही वृत्ती हळूहळू बदलते. हा भाव दिवसाला मधून अधून स्पर्श करायला सुरुवात करतो आणि मग नंतर तुम्हाला तो भाव भरून आला, तुमच्या ठिकाणी आपोआप निर्माण झाला, तर थोडा वेळ त्याचा परिणाम राहतो. असा परिणाम होण्याचा काळ वाढत जाऊन आठवण नसण्याचा काळ कमी व्हायला सुरुवात होते आणि आठवण असण्याचा काळ वाढायला सुरुवात होते. तेव्हा हा निश्चयात्मक भाव वृद्धिंगत होतो. म्हणून निश्चयात्मक भाव बलात्काराने देखील धरावा, पण तो एक साधना म्हणून धरावा. इकडं तिकडं मनाला जाऊ नये म्हणून, जाऊ देऊ नये म्हणून धरावा. पण अशा अंतरंग साधनेनंतर आणि त्याच्यासाठी रोज चांगलं ध्यान व्हायला लागतं असं नाही, होत नाही. कारण व्हायला पाहिजे. अगदी गुरुदेव देखील म्हणायचे, स्वामीजी म्हणायचे की गुरुदेव म्हणायचे की एखाद्या दिवशी आजचा नेम इतका चांगला झाला म्हणायचे. हे सांगून स्वामी म्हणायचे याचा अर्थ गुरुदेवांचा कालचा नेम आजच्या इतका चांगला नव्हता झाला असा अर्थ होतो. आपण व्यक्ती माणूस आहोत, यंत्र नाहीये. संत जरी झाले तरी त्यामुळे गुरुदेवांचं देखील ध्यान एखाद्या दिवशी जास्त चांगलं होणं संभवनीय आहे एखाद्या दुसऱ्या दिवसाच्या तुलनेनी. ध्यानातून हा निश्चयात्मक बोध निर्माण होणं, तो मधून अधून स्मरण आणि नंतर जीवनाच्या कित्येक काळाला व्यापून राहणं, संदेहाची निवृत्ती होणं. त्यांनी असं म्हटलेलं आहे की या समीकरणामुळे मोठ्या निश्चिंत मनाने ध्यान होते आहे. तसेच ध्यानाव्यतिरिक्त उगीचच काही हल्ले गरगरले म्हणूनच तुम्ही आपण इतके अल्प असतो. कोणीही देहधारी मनुष्य की त्याला थोडं जरी काही झालं, पाठीतून काहीतरी असं सणसणत वर आलं तरी फार मोठा अनुभव वाटतो. काही चुळबुळ झाली, चळवळ झाली, काही फिरलं गरकन, त्याच्या अनुभव विश्वामध्ये त्याला तो फार मोठा अनुभव वाटतो. पण सद्गुरू म्हणतात की नाही, हे असं काही सरसरत वर येणं म्हणजे ते नव्हे. मग तो म्हणतो की काहीतरी असं ध्यानात गोल गोल फिरतंय, त्याच्यात आपण आहोत वावटळीसारखे आणि खोल जातोय. चांगलंय म्हणतात, पण ते नव्हे. याचं कारण जोपर्यंत मनाला भासतं आहे, अंतर्दृष्टीला दिसतं आहे, तोपर्यंत तो अनुभव हा अंतिम अनुभव नाही. अनुभव घेता संगत त्याग नसे. देह मन बुद्धी जवळ आहेत म्हणून अनुभव येतो आहे, बाकी काही नाही. पण काहीच नुसता बसतो आणि उठतो त्याच्यापेक्षा हे चांगलं आहे, म्हणून काहीतरी अनुभव आला तर ठीक आहे असं म्हणायचं. कारण मन जरा एकत्र यायला सुरुवात झाल्यामुळं तर असं काहीतरी घडलं, पण अनुभवाला महत्व देऊ नये. संगत त्यागे अनुभव न दिसे. आणि जेव्हा संगत त्याग होतो, देह मन बुद्धीचा त्याग होतो, मोकळा होतो तो, तेव्हा अनुभव कोणाला येणार? हे अनुभवी यासीच भासे, येरा गथा गोवी. हे ज्याला खरं माहीत आहे त्यालाच हे कळतं, इतरांनाही केवळ पोकळ बडबड वाटेल असं समर्थ म्हणतात. ध्यानाव्यतिरिक्त उगीच काही हल्ले गरगरले तर आपल्याला काही अनुभव येतो आहे का असे उगीच वाटायचे. त्यामुळे निश्चयात्मक हा कस आता आपोआप लावला जात आहे. अनुभवापेक्षा मी देह मन बुद्धी नसून सच्चित आनंद स्वरूप आत्मा आहे त्याचा निश्चय किती होत आहे याकडे लक्ष दिले जात आहे. याकडे एका बाजूनी लक्ष द्यावं आणि अशा चांगल्या बैठकांमधून सहज निर्माण होणारा हा जो भाव आहे तो अतिस्वागतार्ह असतो. हे आपल्यापाशी मोकळेपणाने मांडावेसे वाटले तसेच ह्यात अजून काय सुधारणा करू असं म्हटलेलं आहे. आपला मार्ग जर बरोबर असेल तर काळजीचं काहीच कारण नाही, मग फक्त पावलं पडायची बाकी आहेत. मार्ग चुकला तर मग कितीही चालणं झालं तरी देखील टप्प्यावर कसा पोहोचायचा? पण मार्ग बरोबर आहे, पावलं पडत आहेत, ती ध्येय गाठणार याच्यात काही शंका नाही. असं असल्यामुळं हा निश्चयात्मक भाव वाढणं, निश्चयात्मक भावाचा देखील अभ्यास होऊ शकतो, पण तो अभ्यास आहे. हे तेच आहे अंतर्मुखता स्मरण इत्यादी, की या अंतरंग अनुभवातून तुम्ही बाहेर आलात तरी काही एक प्रयत्न करत राहा म्हणून या मध्यवर्ती संकल्पना किंवा संकल्प आहेत. खूप चांगला प्रश्न होता. हा, ह्या निवेदनामुळे हो म्हणजे अशा ध्यानामुळे अशा ध्यानामुळं शरीरामध्ये सहजच काही बदल घडतात, मनामध्ये काही बदल घडतात, आपल्या विचारांचा शास्त्रीय दृष्ट्या आपल्या पेशींवर परिणाम होत असतो. एवढंच नव्हे तर विचारांचा पेशींवर परिणाम होतो आणि पेशींचा विचार हा आपला विचार देखील असतो, असं ते एकमेकांशी निगडीत आहे. जसं तुमच्या ठिकाणी कामभावना निर्माण झाली तर सगळ्या शरीराच्या पेशी कामभावनेनी पछाडतात, त्या पछाडल्या की तुमचं मन परत पछाडलं जातं. असं जसं व्हावं तसं तुम्ही शांतीचा अनुभव घेतला तर सगळ्या शरीर पेशी शांतीचा अनुभव घेतात, त्या अनुभवामुळे तुमचं मन अधिक शांत होतं, असा शरीरावर परिणाम होत राहतो. जसं विकारांचा होतो तसं समाधान, शांती, मनरहितता याचाही विलक्षण प्रभाव परिणाम शरीरावर होत असतो. तुमच्या हृदयाचे ठोके बदलतात, तुमच्या रक्ताचं वहन बदलतं, पण तो हा आपला विषय नाही, पण हे परिणाम होत असतात. वाईट वासना त्यावेळेला निघून जातात, त्या हा त्या वाईट वासना ज्या असतात तर त्या वेळेला निघून जातात. ज्या वेळेला अशा प्रकारे प्रभावित आपण झालेले असतो तेव्हा साधकाची जबाबदारी म्हणून यमनियम सांभाळण्याची आहे. नंतर सगळं आपोआप घडेल असं नाही, त्यांनी प्रयत्न करायलाच पाहिजे. म्हणून शास्त्रीय साधनाला पर्याय नाही. म्हणजे असं काही झालं म्हणजे हम बन चुके असं होऊ शकत नाही. म्हणून हे रोज रोज करण्याची गोष्ट आहे. एकदा झाली म्हणून शरीर सगळं बदललं असं होत नाही. कर्म केलेची करावे, ध्यान धरिलेची धरावे, विवरलेची विवरावे, पुन्हा निरूपण, हे त्याकरता म्हटलेलं आहे. आमची तेव्हा झालेली होती निष्काम कर्म, म्हणजे आम्हाला जमलं असं नाही. आत्ता चुकला की चुकला, असं जसं आहे की बरोबर आहे की नाही. तसं तेव्हा आमचं ध्यान 1992 साली लागलं तर एवढ्यावर चालणार नाही. आम्ही तेव्हा काय बसलो तो पावसला गेलो आणि ते झालं तेव्हा. आता तुम्ही कसे आहात हाच मुद्दा राहतो, हो की नाही. म्हणून आपण बेसावतपणाने जर परत विकारांना निमंत्रण दिलं तर काय होणार. विवरलेची विवरावे पुन्हा निरूपण, आम्ही खूप ऐकलं आतापर्यंत, असं नाही चालत. रोज ऐकायला लागतं. हे जसं आहे, आपल्यावर संस्कार रोजच करावे लागतात. म्हणून शरीर विशिष्ट प्रमाणात शुद्ध होतं, चित्ताची शुद्धी होते. हे जरी असलं तरी ती रोज रोज होणं ही गरजेचीच गोष्ट आहे, नाही का. मला असं वाटतं की हा म्हणजे ज्या तऱ्हेने उत्स्फूर्तपणाने तुम्ही बोलताय, मला मीच केवळ बोलायचं आणि सगळ्यांनी ऐकायचं असा सत्संग नको आहे. तुम्हाला मी परत एकदा सांगतो, तुम्ही मधूनच मला अडवून काही विचारलं तरी देखील मला चालेल. याचं कारण मी बोलतो त्याच्यावर तुमची ती थेट शंका असते, तसं सुद्धा करायला काही हरकत नाही. त्या तऱ्हेने खुर्द काका आणि हेमंतांनी जे विचारलं त्याचं मला फार स्वागत आहे. याचं कारण असं की त्या गोष्टी माझ्या बोलण्यातून सुटलेल्या असतात आणि बरोबर त्या तुम्ही पॉइंट आउट करता. नाही, या अशा याच्यावर मी काही बोलणार नाही. त्याला डिसेंट्री होते किंवा झोप जास्त लागते कमी लागते, आहार थोडं अन्न पुरतं किंवा फार भूक लागल्या भूक सारखा करतो चांगल्या ध्यानानंतर, याच्यामध्ये फार आपण पडायचं नाही. असं कोणाकोणाचे ते वैयक्तिक अनुभव धरायचे, ते प्रत्येकाला येणारी गोष्ट नाही. जसं स्वरूपानंदांना देखील म्हणजे एवढा कृशदेह असताना इतक्या वेळेला त्यांना भूक लागायची आणि खायला मागायचे, पण तो नियम नाही, तो नियम नाही. म्हणून या अशा गोष्टींकडे जरा दुर्लक्षच करावं. माझं म्हणणं असं फारसं वाचूच नाही असं आहे. चालेल, एक अर्धा मिनिट शांत डोळे मिटून आपण बसू.
सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर. हरि हरि.